तुमचं नाव सांगा मॅडम.
डॉक्टर नलिनी रामचंद्र चांदेकर.
तुम्ही कधी जॉईन केलं हे इन्स्टिट्यूट?
24 जुलै 1997.
ओके, याच्या आधी कुठं होता तुम्ही?
आधी मी प्रायव्हेट बी एड कॉलेजमध्ये.
बी एड, प्रायव्हेट बी एड कॉलेज. याच्यानंतर तुम्ही काय, कोणती पोस्टिंग इथे मिळेल तुम्हाला?
प्रोफेसर.
आता असोसिएट आहेत ना?
असोसिएट प्रोफेसर.
आता तुम्ही काय होऊ शकता? प्रोफेसर. सध्या तुम्ही काय आहेत? असोसिएट आहेत. तुमचं क्वालिफिकेशन सांगा मॅडम.
इकॉनॉमिक्स.
एम ए
इकॉनॉमिक्स.
इकॉनॉमिक्स. एम ए ज्योग्राफी. एम एड.
सेट एज्युकेशन. एम फिल.
एम फिल.
पी एच डी.
पी एच डी.
आणि डी एस एल.
डी एस एल.
डी एस एम. डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट.
डी एस एम. ओके ओके. तुम्ही शाळेमध्ये शिकवलंय का? नाही ना. आता तुमच्या इथं काय जबाबदाऱ्या आहेत या इन्स्टिट्यूट मध्ये? सहावा. व्हॉट आर युअर रिस्पॉन्सिबिलिटीज इन द इन्स्टिट्यूट? कोणकोणत्या विषयाचं? कोणकोणत्या विषयाचं टीचिंग करता तुम्ही?
एज्युकेशनल सायकोलॉजी.
एज्युकेशनल.
फर्स्ट इयरला. एज्युकेशनल सायकोलॉजी आणि ज्योग्राफी.
ओके.
आणि सेकंड इयरला आहे एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि ज्योग्राफी मेथडॉलॉजी. पेडॉलॉजी.
ओके. अशा कोणत्या
रिसर्च आहे ना? परत संशोधन
पुढे येईल ना तो प्रश्न. तुम्ही अशा कोणत्या महत्वाच्या की ऍक्टिव्हिटीज 3 महिन्यांपासून केल्या सांगता येतील? व्हॉट आर द की ऍक्टिव्हिटीज यू हॅव बीन डुईंग इन लास्ट 3 मंथ्स?
ते तुम्ही आधीच याच्यात लिहिलं ना, टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन. त्यामध्ये इव्हॅल्युएशन.
हां, तुम्ही केलंय का?
हो हो.
काय काय केलेलं आहे सांगा, म्हणजे महत्वाचे ऍक्टिव्हिटीज ते मागच्या 3 महिन्यात.
पेपर सेटिंग आहे.
3 महिन्यात पेपर सेटिंग केलं. कोणत्या विषयाचं?
पर्यावरण शिक्षण.
ओके. अजून काय केलं?
ज्योग्राफी.
अजून
त्यानंतर हे केलं इव्हॅल्युएशनमध्ये पेपर सेटिंग, पेपर चेकिंग.
अजून
इंटरव्ह्यूज घेतले, चेक, ओरल एक्झामिनेशन. बी एड एम एड व्हायवा. बी एड एम एडचा व्हायवा घेतला.
ओके. फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममधून गेलात का तुम्ही कोणत्या एखाद्या? व्हॉट काइंड ऑफ फॅकल्टी? हां सांगा बरं.
2 वर्षापूर्वीचं पण एक गेलेलं आहे.
हां, काय नाव होतं त्याचं?
यशदामध्ये आम्हाला ट्रेनिंग दिली, फॅकल्टी डेव्हलपमेंट ट्रेनिंग.
हॅड अ फॅकल्टी
डेव्हलपमेंट ट्रेनिंग इन यशदा.
यशदा. अजून
त्याच्यानंतर आम्ही परत मागच्या डिसेंबरमध्ये ई लर्निंगसाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम हा एक कोर्स यशदामध्येच केला.
मॅनेजमेंट सिस्टीम
ई लर्निंगसाठी लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम
कोर्स.
हां, कोर्स कम्प्लीटेड यशदा.
ओके. तुम्हाला कॉम्प्युटर दिलेला आहे ना? तुम्हाला येतो ना वापरता? कशासाठी वापरतात तुम्ही कॉम्प्युटर?
त्याच्यामध्ये पीपीटी तयार केलेली आहे. त्यानंतर एक आत्ता नवीन एक कोर्स तयार करत होतो चालू आहे बी एडच्या मुलं हा पी पी टीद्वारे शिकवणे त्याच्यानंतर एक्सेलचा उपयोग करते
कशासाठी
मार्कलिस्ट वगैरे तयार करण्यासाठी
एक्सेल
मार्कलिस्ट तयार करण्यासाठी रिझल्ट
टू प्रिपेअर मार्क लिस्ट ओके
त्याच्यानंतर एक कोर्स मी तयार करत आहे मी
कशाबद्दल
नवीन कोर्स एन्व्हायरमेंटल एज्युकेशनसाठी ते 1 मंथचा कोर्स तयार करते ऑनलाईन कोर्स
ओके ओके
साईटचं पण नाव सांगू
हां सांगा ना
सपोर्ट ह्याच्यामध्ये कोर्स तयार करते मी एक स्वतः पण कोर्स करत आहे म्हणजे स्वयंवरचा कोर्स
स्वयंवर म्हणजे
स्वयं आहे ना एक आपली
ॲप्लिकेशन सिस्टम
वेबसाईट टाकलेली आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने स्वयं
कोर्स ऑन स्वयं कशाबद्दल आहे स्वयं
त्याच्यावर अनेक कोर्सेस टाकलेले आहेत वेगवेगळे
ओके गव्हर्नमेंटची काही
गव्हर्नमेंट
वेबसाईट ओके मी सर्च करीन स्वयं कोणती स्वयं SWAYM ओके चालेल मी सर्च करतो ओके तुम्ही याच्या आधी तुम्ही एखाद्या इन्स्टिट्यूशनला एक्सपोजर व्हिजिट दिली का अनुभव घ्यायचा म्हणून एखाद्या वेगळ्या इन्स्टिट्यूटला भेटून आलात का तुम्ही तुमच्यासारख्या बी एड कॉलेजला पहा अभ्यास करण्यासाठी एक्सपोजर साठी नाही गेला व्हिजिट फॉर ॲफिलिएशन ओके तुम्ही राज्यासाठी साधन व्यक्ती म्हणून काम केलेलं आहे का वेर यू अ रिसोर्स पर्सन फॉर द स्टेट व्हॉट काइंड ऑफ वर्क डिड यू डू
सीईटी परीक्षेचं
सीईटी एक्झाम काय
सीईटी एक्झामिनेशनसाठी ऑफिसर म्हणून काम केलेलं
रिसोर्स पर्सन म्हणजे साधन व्यक्ती म्हणजे लेक्चर द्यायला गेले राज्याच्या ट्रेनिंग मध्ये एखाद्या प्रश्नपत्रिका तयार हा पेपर सेट केले
राज्यस्तरावरच आहे ना ते
हा पेपर सेट
दरवर्षीच केलेले बरं का हे काम
एव्हरी इयर ही सीईटी कोणत्या येतेसाठी असते सीईटी
बीएड
एंट्रन्स
बीएड साठी
नाही राज्यासाठी स्टेट
हो ना मग स्टेट लेवलचीच आहे ना ती पूर्ण
नाही हे तुमचंच काम झालं बी एड कॉलेजचं म्हणून स्टेट म्हणजे काय शासन यंत्रणा स्टेट म्हणजे राज्य शासन
रिसोर्स म्हणून नाही पण त्याच्यासाठी कॉलेज तपासणी लागेल
इन्स्पेक्शन केले कोणते बी एड कॉलेजेस केले
नाही
वर्क ॲज अ इन्स्पेक्टर ओके फॉर इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन ऑफ अकॅडमिक कॉलेजेस
शासन प्रतिनिधी
ओके ॲज अ गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह
गव्हर्नमेंट नॉमिनी
नॉमिनी ओके तीन मेन ॲक्टिव्हिटीज सांगा की ज्या तुम्हाला इन्स्टिट्यूटच्या नाहीत अँड यू विश यू डिड नॉट हॅव टू डू देम, तुम्ही करायला नव्हत्या पाहिजे पण तुम्ही केलं. नाही ना म्हणजे बाहेरचे आम्हाला नाही का पोलिंग वगैरे करायला लावतात कधी जनगणना वगैरे
असं
काही केलं नाही तीन
वर्ष.
डाएटमध्ये तुमचा काही कॉन्ट्रीब्युशन राहिलं आहे का मागच्या तीन डाएटमध्ये काही कॉन्ट्रीब्युट केलं आहे का तुम्ही? नाही
तेच ना आहेत ना, आम्ही सदस्य आहोत डाएटचे, त्या ह्याचे आय आय एस सीचे सदस्यच आहोत ना आम्ही सगळे, त्याच्या थ्रू मग डाएटच्या मीटिंग्स वगैरे घेतल्या तर आम्ही हजर राहतो सगळ्या मीटिंगला.
Being a part of IASE. ओके. स्कूलला कधी भेट दिली तुम्ही? सतत भेटी देता का तुम्ही शाळांना?
सतत भेटी देतो.
काय हेतो असतो?
इंटर्नशिप प्रोग्रामच माझ्याकडे आहे, मी इन्चार्ज आहे इंटर्नशिप प्रोग्रामची.
आय वर्क ॲज अन इंटर्न.
अनेक शाळांना भेटी दिल्या जातात.
आय वर्क ॲज इन्चार्ज. त्याच्यानंतर कसं संपर्क ठेवता तुम्ही शाळांचा का फक्त तेवढाच ठेवता का इंटर्नशिप पुरताच?
नाही नंतर पण असतो ना.
मग कशा संदर्भात?
काही वेळा ते आम्हाला गेस्ट लेक्चर म्हणून बोलवतात.
डिलिव्हर्ड गेस्ट लेक्चर
आणि चीफ गेस्ट म्हणून बोलवतात शाळांमध्ये.
तुम्हाला टी ए डी ए मिळतो का अशा
वेळेस
असत ना? तुमचं रुटीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क काय असतं? लेक्चर्स घेणे दररोज, काय
दररोज लेक्चर घेणे, टाइम टेबल तयार करणे.
दररोज काय करतात आल्यानंतर इथं काय सुरू होत? असेंब्ली वगैरे असते का मुलांची? काही आवर डे स्टार्ट विथ आहे की नाही स्टार्ट आवर डे. नंतर काय होतं मग?
असेंब्ली नंतर मग लेक्चर्स असतात.
अजून
त्यानंतर मग गायडन्सचा तास असतो.
गायडन्स
पर्सनल गायडन्स
पीरियड, पर्सनल गायडन्स पीरियड.
त्यानंतर रिसर्चचे स्टुडंट्स असतात पीएचडीचे.
देन आय हेल्प माय रिसर्च.
त्यानंतर कुठली ॲक्टिव्हिटी असेल तर त्याचे टाइम टेबल तयार करणे, ॲक्टिव्हिटीचे टाइम टेबल्स तयार करणे.
Making the time table of activities. Okay. झालं. अजून काही ॲड करायचं आहे दिवसभराच्या शेड्यूलमध्ये? पण ओके. आत्ता सध्या तुमची स्ट्रेंथ किती आहे इन्स्टिट्यूटची? सेकंड इयरला किती मुलं आहेत?
सेकंड इयरला 26.
फर्स्ट इयर अजून
नाही.
एमएडला किती आहेत?
एमएडला
नाही बंद आहे एमएड सध्या?
नाही बंद नाहीये पण यावेळेस ऍडमिशन नाही.
नाही मागच्या वर्षी किती ऍडमिशनच नाही झालं एमएडला कोणीच?
फीस खूप होती ना.
हां हां फीस जास्त आहे. आणि सेकंड इयर येट टू ऍड, फर्स्ट इयर येट टू ऍडमिट आहे की नाही? ओके. तुमची फॅकल्टी मीटिंग किती महिन्यातून किती वेळा होती?
दर महिन्याला एकदा असते कंपल्सरी.
कंपल्सरी एव्हरी मंथ. ओके. आणि आधी आता याच्या आधी कधी झालेली आहे? एक डेट नाही असं अंदाजे सांगा. लास्ट मंथ
डेट पण आहे
इन लास्ट मंथ. ओके. काय चर्चा झाली होती मागच्या मीटिंगमध्ये ती सांगता येईल का तुम्हाला? मागच्या मीटिंगची चर्चा सांगता येईल?
मागच्या मीटिंगमध्ये एक सिलेबस, आता फर्स्ट इयरला नवीन येणारे फर्स्ट इयरच्या सिलेबसच्या संदर्भात कसं राबवायचं त्याबाबत
प्लॅनिंग. अजून
त्यानंतर छात्र सेवा काळाच्या बाबत इंटर्नशिप प्रोग्राम
प्लॅनिंग
याची पण चर्चा झाली. मुख्याध्यापकांना पण बोलवलेलं होतं आम्ही मागच्या महिन्यातल्या एका मीटिंगला.
हेडमास्टर्स हेड टीचर्स
हेडमास्टर्स आणि टीचर्स
अँड टीचर्स. तुमच्या विंगला किती जण आहेत? आता तुम्ही सायकोलॉजी ज्योग्राफीचं तुमचं विंग आहे ना?
किती जण?
अजून
प्राध्यापक ना?
हा
प्रत्येक विषयाला एकच असते.
वन पर्सन फॉर वन सब्जेक्ट. ओके. मग तुम्ही तर का फॅकल्टीजची विंगच नाही म्हणल्यानंतर विंगची मीटिंग पण नाही आहे का? असं आहे का एखादा दोन जण आहेत एखाद्या विंगला एखाद्या सब्जेक्ट शिकवायला सायकोलॉजीला? आता हाऊ स्टेबल हॅज द फॅकल्टी ऑफ इन्स्टिट्यूशन बीन इन लास्ट इयर? कोणाची बदली वगैरे झाली का लास्ट इयरला?
मागच्या वर्षी कोणाची नाही.
इट वॉज स्टेबल ना?
त्याच्या आधी झालं होत राहतात
बरोबर. बरं बरं.
मागच्या वर्षी झाल्याच ना जून मध्ये मागच्या वर्षीच्या, फक्त आत्ताच्या जून मध्ये नाही झालं बरोबर.
लास्ट इयर हाऊ मेनी ट्रान्सफर्स? त्यांची गैरसोय झाली असं नाही ना?
खूपच.
जाधव मॅडम तिकडे गेले,
जाधव मॅडम गेले, परवंद सर नाहीये, सुभेदार मॅडम नाहीये, लोगे सर एक होते ते नाहीये, तोतडे मॅडमची बदली झाली.
ते लायब्ररी मॅडम होते एक
विद्यार्थी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ला गेले.
कुठं
ते? हनुमान टेकडी वगैरे
औरंगाबाद विद्यार्थी
सायन्स ला. हा तिकडे.
ॲन्युअल वर्क प्लॅन कधी तयार केला मागच्या वर्षी तुम्ही? नोव्हेंबर मध्ये केलं होतं. काय की एलिमेंट्स होते त्या प्लॅनचे? मुख्य काय प्लॅनिंग मध्ये मुख्य काय बाबींवर भर द्यायचा?
प्रत्येक वर्कशॉपचं प्लॅनिंग दिलेलं होतं. एव्हरी वर्कशॉपचं प्लॅनिंग होतं.
प्लॅन एव्हरी वर्कशॉप.
त्याच्यानंतर दिनविशेष काय म्हणतात,
डे स्पेशल,
स्पेशल डेज, स्पेशल डे प्लॅनिंग ऑफ स्पेशल
प्लॅनिंग ऑफ इव्हेंट्स
सेलिब्रेशन ऑफ स्पेशल डेज
प्लॅनिंग ऑफ इव्हेंट्स.
त्याच्यानंतर ट्रीपचं होतं, टूर एक्सकर्शन,
टूर प्लॅनिंग, स्टडी टूर प्लॅनिंग नाही का?
स्टडी टूर नाही तर एक्सकर्शन. त्यानंतर हेच होतं आपलं कल्चरल ॲक्टिव्हिटीज गॅदरिंग.
कल्चरल
ॲक्टिव्हिटीज
प्लॅनिंग
सोशल
वर्क प्लॅनिंग. ओके. सॅटेलाईट बेस्ड प्रोग्राममध्ये भाग घेतले का तुम्ही एखादे एन सी आर टीच्या एस सी आर टीच्या?
आत्ता सध्या तर काही नाही, मागे आम्ही दाखवलेले होते वर्गामध्ये आमच्या सॅटेलाईटचे.
तुम्ही एस सी आर टीला भेट दिली का मागच्या महिन्यात? से स्टेट सेक्रेटरीला भेट दिली? नाही नाही, कधीच भेट झाली नाही तुमची. ओके, तुमचे 12 प्लॅन नंतर इन्स्टिट्यूटचं स्ट्रक्चर बदललं आहे का मॅडम? नाही बदललं. आता
झालं 17
मध्ये. तुमच्या इन्स्टिट्यूशनच्या हेड कडून तुमच्या कामाची दखल घेतली जाते का? कौतुक केलं जातं? एस सी आर टी कडून केलं जातं का? नाही. कुठं तुम्हाला असं उल्लेख केलेला आहे का तुमच्या कामाचा तुमच्या हेडनी?
असं म्हणजे बोलण्यामध्येच एवढं काही. आमचे सी आर असतात ना,
सी आर असतात,
सी आर मध्ये असतात.
तुम्ही लास्ट एखाद्या एस सी आर टी फॅकल्टी बरोबर व्हिजिट केलेली का? कधी झाली? जानेवारी
31 जानेवारीला 2017
ना?
31 जानेवारीला आम्ही हे घेतलं होतं, कॉन्फरन्स घेतली होती, कॉन्फरन्स मध्ये बोलवलं
अरेंज. तुम्हाला कधी एज्युकेशन सेक्रेटरीनी भेट दिलेली का इथं? शिक्षण सचिवांनी भेट दिली? त्यांना दिली, तुम्हाला नाही दिली ना?
त्यामध्ये मग आमच्या पण भेटी झाल्या.
हा
दिलेली आहे. कशी देतात? बरे,
एज्युकेशन सेक्रेटरी देतात. इनॉग्रेशन सेरेमनी लॉ कॉलेज ना? आणि आर एम एस 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 ए वगैरेला भेट नाही ना दिली तुम्ही? तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्वायत्तता आहे अकॅडमिक मॅटर्समध्ये आहे ना? परत फायनान्शियल मॅटर्समध्ये हां? नाही ना. ओके, तुम्ही इन सर्व्हिस टीचर ट्रेनिंगमध्ये भाग घेतला आहे का कधी?
इन सर्व्हिस टीचर
दिली का कोणाला एवढं?
आम्ही दिले का?
हां, इन सर्व्हिस टीचर ट्रेनिंग दिलंय का तुम्ही?
आम्ही ना.
हां,
आम्ही तर देतो ना, ते वाय सी एम यूचे देतो ना, 10-15 आमच्याकडे बॅचेस असते ना.
अजून दुसरं काय?
इन्शुरन्स आता या ह्याच्यात तर नाही झालेले पैसे.
नाही ना. तुमचा संपर्क येत नाही ना मग ते असतं?
जर घेतली इथे मीटिंग अरेंज केली तर येतोच ना.
तुम्ही ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टम वापरता का? तुम्ही कोर्स केलेला आहे ना ट्रेनिंग मॅनेजमेंटचा? तुम्हाला ट्रेनिंगसाठी आयोजित करायला ॲडिक्युएट स्टाफ आहे का इथं?
स्टाफ
नाही, ॲडिक्युएट नाही का? पुरेसा नाही. कमीच आहेत ना ते? नाही, ट्रेनिंग अरेंज करणार इतर जे असतात टेक्निकल सपोर्टर असं काही?
फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्ही वर्षाचं मिळून फक्त 6 प्राध्यापक आहेत.
नाही, आणि नॉन टीचिंग जे तुम्हाला हे ऑपरेट करायला मदत करतील?
नाही
ना. ओके, आणि तुम्ही लास्ट इयरला इन रिसर्च कंडक्ट केला आहे का कोणता? नाही ना, आर्टिकल पण नाही ना लिहिलेलं.
आर्टिकल लिहिलेले
हा, तर ते कोणतं लिहिलं ते तुम्ही आणणार होत ना लिहून? मला ईमेल करा, श्रीकांत काळोखे 77 वरती लिहून देऊ का तुम्हाला? बर, चालेल. तुम्ही एखादा इनोव्हेशन, हा इनोव्हेशन काही केलंय का, नवीन शोध काही मटेरियल डेव्हलप केलंय का मागच्या वर्षी?
नाही केलं ना,
हा त्याच्यात लिहिलेलं आय एस सीच्या तुम्ही एक्झाम्पल म्हणून सांगा.
आता ते एक कोर्स क्रिएट केला त्यांच्यासाठी, ऑनलाईन कोर्स.
हा कोणता?
पर्यावरण शिक्षण, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन
क्रिएटेड एन्व्हायरमेंट
ऑनलाईन
मेंटल एज्युकेशन. ऑनलाईन कोर्स ओके. बीआरसी आणि सीआरसी ला व्हिजिट नाही ना झाली तुमची? आय ए सी तर तुमच्याकडेच आहे की नाही?
आता तेच करून टाका ना मॅडमचं, कालचं दिलेलं आमचं सगळं कॉमनच आहे.
हे एन जी ओ बरोबर इंटरॅक्शन नाही ना तुमची काही?
त्यात दिले का कालचे?
हा, हॅव यू हॅड एन इंटरॅक्शन विथ एन जी ओ इन डिस्ट्रिक्ट? जिल्ह्यात एखाद्या एन जी ओच्या संपर्कात आहेत का तुम्ही?
संपर्कात आहे ना, त्यांच्या कोर्स पण घेणार आहेत ना मी.
कोणता, कोणती एन जी ओ आहे ती?
काय नाव काल सांगितलं का?
नाही.
मॅडम
त्याच्यात असेल बरं, त्याच्यात
घेतो सगळेच घेऊन टाका.
तुम्हाला कोलॅबोरेशन मध्ये मदत करते का एखादी?
आणखी घेतलंच नाही जर कोलॅबोरेशन, त्याच्यात आम्ही नो म्हणून दिले कालच्या.
टीचर एज्युकेशनचे काय चॅलेंजेस आहेत सध्या ते सांगा.
ते परवा दिलेत ना आम्ही.
हा ते
सगळे घेऊन टाका
ओके.
पुढचे क्वेश्चन सगळे त्याच तेच आहेत.
हा हा,
किती आहे क्वेश्चन आपला?
45-46
47.
हा हा,
47 पर्यंतच आहे ना आपलं?
हा हा, 48
पर्यंत ते दिले. 63 पर्यंत दिसते.
हा हा हा, नाही पुढे आहेत ना हे सगळे झालेले आहेत. चालेल ओके.
हो हे सगळे दिले कालच आम्ही उत्तर दिले.
ओके एक ओके, तुम्ही पुढे अभ्यास काय करू? ओके झालं.
हे पण सांगितले ना व्हॉट इज एन सी एफ
सगळं झालं. झालं हा, आता अजून एक शिक्षक आणि दोन विद्यार्थी आणि मॅडम. मी जर वेळ दिला ना तर माझं काम होऊन जाईल. मॅडमने म्हणा 20 मिनिटं काढा त्यांच्यासाठी, कारण ते तुम्हाला लिहायलाच वेळ जाईल.